आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागा वरवी मुराली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता मुखेल खबरो केंद्र सरकार बिहाराच्या सर्वांगीण विकासा खातीर कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीन राष्ट्रीय पर्यावरण परिशद 2025 उक्तावण करतल्यो. संरक्षण मंत्रालयान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एचएएल कंपनीकडे 156 लायट कॉम्बॅट हॅलिकॉप्टर प्रचंड ची पुरवण करपा खातीर 2 करार केल्यात. भारतान भूंयकाम जाल्ल्या म्यानमाराक सुमार 15 टन मदत सामग्री धाडल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल जाल्ल्या खेळान रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून चेन्नय सुपर किंग्साक 50 धावण्यांनी हरयलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बिहारांतल्या कोसी मेची इंट्रा स्टेट लिंक प्रकल्पाक पीएमकेएसवाय एआयबीपी खाला आस्पावीत करपाच्या आनी 4 लेन पाटणा ससाराम कॉरिडॉराक मान्यताय दिवपाच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयाची तोखणाय केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगले केंद्र सरकार बिहाराच्या सर्वांगीण विकासा खातीर कटिबद्ध आसा. देशान इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनाक चालना दिवपा खातीर आनी इलेक्ट्रॉनिक्स पुरवण साखळी घटमूट करपा खातीर सरकारान इलेक्ट्रॉनिक्स उपकरणां उत्पादन येवजणेक मान्यताय दिल्या. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगले फाटल्या 10 वर्सांत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रान व्हड प्रमाणात वाढ जाल्या. फाटल्या 10 वर्सांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाक लागून देशान 25 लाख नोकऱ्यो निर्माण जाल्यात अशें तांणी मुखार म्हळें. इलेक्ट्रॉनिक्स उपकरण निर्मिती येवजणे खातीर 22,000 कोटी रुपया परस चड अर्थीक मजत दितले अशें केंद्रीय मंत्र्यांनी सांगले. हाका लागून 91,000 परस चड प्रत्यक्ष आनी अप्रत्यक्ष रोजगाराच्यो जायत्यो संद्यो निर्माण जातल्यो अशें तांणी मुखार म्हळें. सरकारान केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यांक 2% डीएनएस भत्तो आनी पेन्शनरांक डीएनएस रिलीफ दिवपाक मान्यताय दिल्या अशें वैष्णव हांणी सांगले. अंदू 1 जानेर सावन हे लागू जातले अशें तांणी म्हळें. हाचो फायदो केंद्र सरकाराच्या 48,66,000 कर्मचाऱ्यांक आनी 66,55,000 पेन्शनरांक जातलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीन राष्ट्रीय पर्यावरण परिशद 2025 उक्तावण करतल्यो. ही परिशद राष्ट्रीय हरीत न्यायाधीश करण एनजीटीन घडून हाडल्या. 2 दिसांच्या परिशदेन पर्यावरण तज्ञ धोरण निर्माते आनी कार्यकर्त्यांक पर्यावरणाच्या महत्वाच्या प्रश्नांचेर चर्चा करपाची संद मेळटली. हवामान बदल प्रदुशण नियंत्रण जैव विविधताय संवर्धन आनी शाश्वत उदरगत अशा आव्हानाविशी चर्चा करपा खातीर परिशदेन 4 मुखेल तांत्रिक सत्रां आसतली. भारतान आनी संवसारीक पावण्यार पर्यावरणीय टिकाऊपणाक चालना दिवपा खातीर वेगवेगळ्या क्षेत्रांतल्यान अर्थपूर्ण संवाद आनी सहकार्याक चालना दिवपाचो हे सत्रांचो हेतू आसा. इंडिया फर्स्ट हो देशाचो परराष्ट्र धोरणाचो मूळ मंत्र जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री मोदी काल नवी दिल्लीन खासगी टीव्ही चॅनलान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयताले. पयलीं भारताचें परराष्ट्र धोरण सगळ्यांपासून अंतर दवरपाचें आशिल्लें पूण आतां तें सगळ्यां बरोबर एकठांय काम करपाचें आसा अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां महाराष्ट्र आनी छत्तीसगडाक भेट दितले. महाराष्ट्र भोंवणी वेळार प्रधानमंत्री नागपुराक वचून स्मृती मंदिरांत दर्शन घेतले आनी ते उपरांत दिक्षाभुमीक भेट दितले. उपरांत नागपुरांत माधव नेत्रालय प्रिमियम केंद्राचो बुन्याद घालतले आनी भौशीक बसकेंत उलोवप करतले. तशेंच शारांतल्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड हांगा यूएव्ही खातीर लॉटरींग युद्धपयोगी सामग्री चाचणी तळ आनी धांवपट्टी सुविधेचें उक्तावण मोदी करतले. महाराष्ट्र भेटी उपरांत प्रधानमंत्री छत्तीसगडांतल्या बिलासपुराक वचून 33,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या विकास प्रकल्पांचें लोकार्पण करतले. तशेंच मोदी थंय भौशीक बसकेंत उलोवपाचे आसात. केंद्रीय अल्पसंख्यांक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू प्रधानमंत्री विरासत का संवर्धन पीएम विकास येवजणे खाला आज एक व्हड कुशळताय विकास कार्यावळ सुरू करतले. 29,600 उमेदवारांक कुशळताय प्रशिक्षण 2,000 उमेदवारांक शिक्षणीक मजत दिवन 31,600 उमेदवारांक सशक्त करपाचो हाचो हेतू आसा. दिल्ली उच्च न्यायालयान एका निर्णयान म्हळां की रेस्टॉरंट आनी अन्न बिल्लांचेर अनिवार्य सेवा शुल्क आकारू शकना जाका लागून ते गिरायका खातीर ऐच्छीक जातले. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग हांणी फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया अँड नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया हांणी दाखल केल्ल्यो याचिका भायर मारल्यो. हातून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांक आव्हान दिल्ले तातून अशा शुल्कांचेर बंदी घाल्ली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यावर प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
केंद्रीय घर मंत्री आनी भाजपचे वरिष्ठ फुडारी अमित शाह आज बिहाराक भेट दितले. 2 दिसांच्या राज्य भेटी वेळार शाह गोपाळगंजांतली भौशीक बसकान पाटणांत राज्य पावण्यावेल्या सहकारी परिषदेसयत जायत्या कार्यावळींक हाजीर रावपाचे आसात. शाह आज सांजवेळार लोकसभान राज्यसभा खासदार आमदार MLC आनी हेर वेचून आयिल्ले प्रतिनिधीसयत पक्ष फुडाऱ्यांकडे बसका घेतले. तशेंच घर मंत्री भाजपचे राज्य कोर समितीकडे बसका घेतले. फाल्यां शाह पाटणांत राज्य पावण्यावेल्या सहकारी परिषदेचे उक्तावण करतले. तशेंच 800 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत कार्यक्रमांचे आनी प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. या कार्यक्रमांत सहकारी समुदायाचे 7,000 परस चड प्रतिनिधी वांटो घेतले. हाचे उपरांत शाह गोपाळगंजान भौशीक बसकेंत उलोवप करतले. संरक्षण मंत्रालयान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हळ्यार HAL कंपनीकडे 156 लायट कॉम्बॅट हॅलिकॉप्टर प्रचंड ची पुरवण करपा खातीर 2 करार केल्यात. हातून प्रशिक्षण आनी हेर संबंधित उपकरणांचो आस्पाव जाता. ह्या कंट्राक्टाचे मोल 62,700 कोटी रुपया आसा. पहिल्या कंट्राक्टा वरवीं भारतीय वायुसेनेक 66 लायट कॉम्बॅट हॅलिकॉप्टरांची पुरवण जातली आनी दुसऱ्या कंट्राक्टा वरवीं भारतीय लष्कराक 90 लायट कॉम्बॅट हॅलिकॉप्टरांची पुरवण जातली. ह्या कंट्राक्टा वरवीं सशस्त्र दळांची उंचायेचेर आशिल्ल्या वाठारांनी झुजपाची तांक वाडटली अशें मंत्रालयान सांगलां. लायट कॉम्बॅट हॅलिकॉप्टर हे भारताचे पहिले स्वदेशी डिझायन केल्ले आनी विकसित केल्ले लढाऊ हॅलिकॉप्टर 5,000 मिटरां परस चड उंचायेचेर उडपाची तांक आशिल्ले आसा. भारतान भुंयकाप जाल्ल्या म्यानमाराक सुमार 15 टन मदत सामग्री धाडल्या. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण हिंडन एअरफोर्स स्टेशना वयल्यान भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानावरवी ही मदत पावयल्या. मदत साहित्यान तंबू, स्लिपींग बॅग्स, ब्लँकेट्स, अन्न आनी जनरेटर सेट हांचो आस्पाव आसा. आपत्तीग्रस्तांच्या मदती खातीर पॅरासिटामॉल, एन्टीबायोटिक्स, सिरिंज, हातमोजे आनी बँडेज या सारखे वैजकीय साहित्यूय धाडलां. काल म्यानमार शेजारच्या थायलंडान शक्तीशाली भुंयकाप जावन इमारती, पूल आनी एक मठ उध्वस्त जालो. म्यानमारान 144 जणांक मरण आयले. थायलंडाची राजधानी बँकॉकान 10 जणांक मरण आयले. थंय बांदकाम चालू आशिल्ली एक उंच इमारत कोसळ्ळी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या घडणुके विशीं हुस्को उक्तायला. मिडिया ब्रिफिंगा वेळार हे घडणुके विशीं विचारिल्ल्या एका प्रश्नाक जाप दितना परराष्ट्र सचीव विक्रम मिश्री हांणी सांगले ते म्यानमारांतल्या अधिकाऱ्यांकडे संपर्कांत आसात आनी मजत साहित्याच्या बाबतीत नेमकी गरज कितें आसा ते पळयतात. भारतीय हवामान खात्यान आज उपहिमालयी अस्तंत बंगाल, सिक्कीम, गोंय आनी महाराष्ट्रांतल्या कांय सुवातींनी गडगड आनी जोगला मारून हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण आज वायव्य भारतांतल्या कांय सुवातींनी खर वारें मारपाची खूप शक्यताय आसा. राजस्थानात व्हड प्रमाणात धुल्लाचे वादळ येतले असो अदमास उक्तायला. IPL क्रिकेटान काल राती चेन्नयच्या MA चिदंबरम स्टेडियमात जाल्ल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून चेन्नय सुपर किंग्साक 50 धावण्यांनी हरयलो. पहिली फलंदाजी करपी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून निर्धारित 20 ओव्हरांनी 7 विकेटी वगडावन 196 धावण्यो केल्यो. चेन्नय सुपर किंग्सान निर्धारित 20 ओव्हरांनी 8 विकेटी वगडावन फक्त 146 धावण्यो करप शक्य जाले. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आनी मुंबय इंडियन्स हांचे मदीं खेळ जातलो. आज सांज वेळार 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्र सरकार बिहाराचे सर्वांगीण विकासा खातीर कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीन राष्ट्रीय पर्यावरण परिशद 2025 उक्तावण करतल्यो. संरक्षण मंत्रालयान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL कंपनीकडे 156 लायट कॉम्बॅट हॅलिकॉप्टर प्रचंड ची पुरवण करपा खातीर 2 करार केल्यात. भारतान भुंयकाप जाल्ल्या म्यानमाराक सुमार 15 टन मदत सामग्री धाडल्या. IPL क्रिकेटान काल जाल्ल्या खेळान रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून चेन्नय सुपर किंग्साक 50 धावण्यांनी हरयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 6:30.